the odds. गुड मॉर्निंग फ्रांसिस, तुम से फॉरन बात कर रहा हूँ मैं। फॉरन बोलते हैं फ्रांसिस की मैं ना मैम, तुमके रिक्वायरमेंट होते ना फ्लैट सके। हाँ तो विजिट के लिए था मैं आमच कुछ साइट हो आमच ऑफिस ला। हाँ आमच 30 प्रोजेक्ट्स लॉन्च झाले आहेत पुण्यामध्ये। म्हणजे भोगावला आहे, हिंजवडी मध्ये, बावधन मध्ये आहे, चांदणी चौक कशी आहे, सातवाडे मध्ये आहे, वाकड मध्ये आहे, राठी मध्ये, वानेर मध्ये, हो सिंहगड रोडला आहे आणि कडवे रोडला पण आहे, डायरी पशी पण आहे। सिंहगड रोडला दोन आहेत आमचे, एक सिटीस्केप आहे आणि एक मधुकुश म्हणून आहे। सिटीस्केप सिंहगड रोडला फुल देशपांडे उद्यान जयदेवनगर पशी आहे आणि एक नियर फ्रीजा पशी आहे। हो जयदेव नगर सोसायटी आहे ना तिथे, तिथे आमचे 2 आणि 3 बी एच के आहे। आणि हो फ्रान्सिस आणि मॅम 2 BHK ला 1.3 पासून ते 1.16 करोड पर्यंत आहे। 1 करोड 3 लाख। हो ऑल इन्क्लुसिव्ह पूर्ण आणि सिंहगड रोडला आहे आमचं मधुकुश म्हणून आणि 1 आणि 2 BHK तिथे नियर फ्रीजा, फ्रीजा आहे ना फ्रीजा सिंहगड रोडला। नाही 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 डायरी पशी नाही, डायरी पशी आमचं दुसरं आहे अभिरुची परिसर नाही मधुकुश डायरीचे पहिले सिंहगड रोडला आहे। एक मिनिट हा तुम्हाला नीट ऍड्रेस सांगतो। हा हा मॅम, हो राजाराम बीच तिथे, हा राजाराम बीच पशी जे आमचं मेन कन्स्ट्रक्शन चालू आहे ना तिथे। दुसरं डायरीला आहे अभिरुची परिसर, अभिरुची परिसर आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे अभिरुची परिसर ना, आनंदनगर साईडला नाही कर्वे रोडला आहे, स्वप्न सम्राट म्हणून आहे, गरवारे कॉलेज पशी आहे स्वप्न सम्राट, गरवारे कॉलेज आहे ना गरवारे कॉलेज, त्या गरवारे कॉलेजच्या मागेच आहे तिथे 3 BHK अवेलेबल आहे। 2.70 करोड पासून 3.30 करोड पर्यंत आहे, 3.30 हो 3 करोड 30 लाख ला आहे आणि 1 करोड 70 लाख ला आहे। ओके 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 थँक्यू मॅम।